चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उंदरामुळे 7 तास बंद राहिला साखर कारखाना। बागपतमध्ये सहकारी साखर कारखाना रमालामध्ये एका उंदरामुळे कारखान्याला बराच वेळ बंद करावं लागलं। मिळालेल्या माहितीनुसार एक उंदीर टर्बाईनच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये घुसला, ज्यामुळे शॉर्ट सर्किट झालं, त्यामुळे वीज पुरवठा ठप्प झाला आणि कारखाना 7 तास बंद करावा लागला। कारखाना बंद झाल्यामुळे रस्त्यांवर उसांनी भरलेल्या गाड्यांची लांबच लांब रांग लागली। ऊस शेतकऱ्यांनी कारखान्याविरोधात नाराजी व्यक्त केली। कारखाना गेटवर गोंधळ घातला। ऊस गाळप सुरू आहे यासाठी शेतावरून ऊस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। कारखान्याच्या इंजिनियरकडून व्यवस्थित वीज पुरवठा होईपर्यंत तब्बल 7 तास शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली। उत्तम ग्रुपचे साईट इन्चार्ज अश्विनी तोमर यांनी सांगितलं की मंगळवारी सकाळी 6 वाजता कारखान्याच्या टर्बाईनच्या खाली असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये उंदीर घुसला, तारेचा स्पर्श झाल्यानं शॉर्ट सर्किट झालं आणि वीज पुरवठा बंद करावा लागला। आता कारखान्याच्या इंजिनियर्सनी ही परिस्थिती आटोक्यात आणली आहे आणि कारखान्यातील गाळप पुन्हा सुरू होत आहे।